ಶ್ರೀಮದಪ್ಪಣಾಚಾರ್ಯ ಕೃತ ಶ್ರೀ ರಾಘವೇಂದ್ರ ಕವಚಂ
ಕವಚಂ ರಾಘವೇಂದ್ರಸ್ಯ ಯತೀಂದ್ರಸ್ಯ ಮಹಾತ್ಮನಃ ವಕ್ಷ್ಯಾಮಿ ಗುರುವರ್ಯಸ್ಯ ವಾಂಛಿತಾರ್ಥಪ್ರದಾಯಕಂ ಋಷಿರಸ್ಯಾಪ್ಪಣಾಚಾರ್ಯಃ ಛಂದೋನುಷ್ಟು ಪ್ರಕೀರ್ತಿತಂ ದೇವತಾ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರ ಗುರುರಿಷ್ಟಾರ್ಥಸಿದ್ಧಯೇ ಅಷ್ಟೋತ್ತರಶತಂ ಜಪ್ಯಂ ಭಕ್ತಿಯುಕ್ತೇನ ಚೇತಸಾ ಉದ್ಯತ್ಪ್ರದ್ಯೋತನದ್ಯೋತ ಧರ್ಮಕೂರ್ಮಾಸನೆ ಸ್ಥಿತಂ ಖದ್ಯಖದ್ಯೋತನದ್ಯೋತ ಪ್ರತಾಪಂ ರಾಮಮಾನಸಂ ಧೃತಕಾಷಾಯ ವಸನಂ ತುಲಸೀಹಾರವಕ್ಷಸಂ ದೋರ್ದಂಡವಿಲಸದ್ದಂಡ ಕಮಂಡಲು ವಿರಾಜಿತಂ ಅಭಯಜ್ಞಾನಮುದ್ರಾಕ್ಷ ಮಾಲಾಲೋಲಕರಾಂಬುಜಂ ಯೋಗೀಂದ್ರವಂದ್ಯಪಾದಾಬ್ಜಂ ರಾಘವೇಂದ್ರಗುರುಂ ಭಜೇ ಶಿರೋ ರಕ್ಷತು ಮೇ ನಿತ್ಯಂ ರಾಘವೇಂದ್ರೋಖಿಲೇಶ್ಚದಃ ಪಾಪಾದ್ರಿಪಾಟನೇ ವಜ್ರಃ ಕೇಶಾನ್ ರಕ್ಷತು ಮೇ ಸದಾ ಕ್ಷಮಾಸುರಗಣಾಧೀಶೋ ಮುಖಂ ರಕ್ಷತು ಮೇ ಗುರುಃ ಹರಿಸೇವಾಲಬ್ಧ ಸರ್ವಸಂಪತ್ಫಾಲಂ ಸಮಾವತು ದೇವಸ್ವಭಾವೋವತು ಮೇ ದೃಶೌ ತತ್ವಪ್ರದರ್ಶಕಃ ಇಷ್ಟಪ್ರದಾನೇ ಕಲ್ಪದ್ರುಃ ಶ್ರೋತ್ರೇ ಶ್ರುತ್ಯರ್ಥಬೋಧಕಃ ಭವ್ಯಸ್ವರೂಪೋ ಮೇನಾಸಾಂ ಜಿಹ್ವಾಂ ಮೇವತು ಭವ್ಯಕೃತು ಆಸ್ಯಂ ರಕ್ಷತು ಮೇ ದುಃಖತೂಲಸಂಘಾಗ್ನಿಚರ್ಯಕಃ ಸುಖಧೈರ್ಯಾದಿಶುಗುಣೋ ಭೃಗೌ ಮಮ ಸದಾವತು ವೋಷ್ಠೌ ರಕ್ಷತು ಮೇ ಸರ್ವಗ್ರಹ ನಿಗ್ರಹ ಶಕ್ತಿಮಾನ್ ಉಪಪ್ಲವೋದಧೇಶೇತು ದಂತಾನ್ ರಕ್ಷತು ಮೇ ಸದಾ ನಿರಸ್ತದೋಷೋ ಮೇ ಪಾತು ಕಪೋಲೌ ಸರ್ವಪಾಲಕಃ ನಿರವಧ್ಯ ಮಹಾವೇಷಃ ಕಂಠಂ ಮೇವತು ಸರ್ವದಾ ಕರ್ಣಮೂಲೇತು ಪ್ರತ್ಯರ್ಧಿ ಮೂಕತ್ವಕರವಾಂ ಮಮ ಬಹುವಾದಿಜಯೇ ಪಾತು ಹಸ್ತೌ ಸತ್ತತ್ವವಾದಕೃತು ಕರೌ ರಕ್ಷತು ಮೇ ವಿದ್ವತ್ ಪರಿಜ್ಞೇಯ ವಿಶೇಷವಾನ್ ವಾಗ್ವೈಖರೀ ಭವ್ಯಶೇಷ ಜಯೀ ವಕ್ಷಸ್ಥಲಂ ಮಮ ಸತೀ ಸಂತಾನ ಸಂಪತ್ತಿ ಭಕ್ತಿ ಜ್ಞಾನಾದಿವೃದ್ಧಿ ಕೃತು ಸ್ತನೌ ರಕ್ಷತು ಮೇ ನಿತ್ಯಂ ಶರೀರಾವದ್ಯಹಾನಿ ಕೃತು ಪುಣ್ಯವರ್ಧನ ಪಾದಾಭ್ಯಾಭಿಷೇಕ ಜಲಸಂಚಯಃ ನಾಭಿಂ ರಕ್ಷತು ಮೇ ಪಾರ್ಶ್ವೌ ದ್ಯುನದೀತುಲ್ಯ ಸದ್ಗುಣಃ ಪೃಷ್ಠಂ ರಕ್ಷತು ಮೇ ನಿತ್ಯಂ ತಾಪತ್ರಯ ವಿನಾಶಕೃತು ಕಟಿಂ ಮೇ ರಕ್ಷತು ಸದಾ ವಂಧ್ಯಾ ಸತ್ಪುತ್ರದಾಯಕಃ ಜಘನಂ ಮೇವತು ಸದಾ ವ್ಯಂಗಸ್ವಂಗಸಮೃದ್ಧಿಕೃತು ಗುಹ್ಯಂ ರಕ್ಷತು ಮೇ ಪಾಪಗ್ರಹಾರಿಷ್ಟವಿನಾಶಕೃತು ಭಕ್ತಾದವಿಧ್ವಂಸಕರ ನಿಜಮೂರ್ತಿ ಪ್ರದರ್ಶಕಃ ಮೂರ್ತಿಮಾನ್ ಪಾತು ಮೇ ರೋಮ ರಾಘವೇಂದ್ರೋ ಜಗದ್ಗುರುಃ ಸರ್ವತಂತ್ರಸ್ವತಂತ್ರೋಸೌ ಜಾನುನೀ ಮೇ ಸದಾವತು ಜಂಘೇ ರಕ್ಷತು ಮೇ ನಿತ್ಯಂ ಶ್ರೀಮದ್ವಮತವರ್ಧನಃ ವಿಜಯೀಂದ್ರಕರಾಬ್ಜೋತ್ಥ ಸುಧೀಂದ್ರವರಪುತ್ರಕಃ ಗುಲ್ಭೌ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರೋ ಮೇ ಯತಿರಾಟ್ಸರ್ವದಾವತು ಪಾದೌ ರಕ್ಷತು ಮೇ ಸರ್ವಭಯಹಾರೀ ಕೃಪಾನಿಧಿಃ ಜ್ಞಾನಭಕ್ತಿಸುಪುತ್ರಾಯುಃ ಯಶಶ್ರೀ ಪುಣ್ಯವರ್ಧನಃ ಕರಪಾದಾಂಗುಲಿಃ ಸರ್ವಾ ಮಮಾವತು ಜಗದ್ಗುರುಃ ಪ್ರತಿವಾದಿಜಯಸ್ವಾಂತ ಭೇದಚಿಹ್ನಾದರೋ ಗುರುಃ ನಖಾನವತು ಮೇ ಸರ್ವಾನ್ ಸರ್ವಶಾಸ್ತ್ರವಿಶಾರದಃ ಅಪರೋಕ್ಷೀಕೃತ ಶ್ರೀಶಃ ಪ್ರಾಚ್ಯಾಂ ದಿಶಿ ಸದಾವತು ಸದಕ್ಷಿಣೇ ಚಾವತು ಮಾಂ ಸಮುಪೇಕ್ಷಿತ ಭಾವಜಃ ಅಪೇಕ್ಷಿತ ಪ್ರದಾತಾ ಚ ಪ್ರತೀಚ್ಯಾಮವತು ಪ್ರಭುಃ ದಯಾ ದಾಕ್ಷಿಣ್ಯ ವೈರಾಗ್ಯ ವಾಕ್ಪಾಟವ ಮುಖಾಂಕಿತಃ ಸದೋದೀಚ್ಯಾಮವತು ಮಾಂ ಶಾಪಾನುಗ್ರಹ ಶಕ್ತಿಮಾನ್ ನಿಖಿಲೇಂದ್ರಿಯ ದೋಷಘ್ನೋ ಮಹಾನುಗ್ರಹ ಕೃದ್ಗುರುಃ ಅಧಶ್ಚೋರ್ಧ್ವಂ ಚಾವತು ಮಾಂ ಅಷ್ಟಾಕ್ಷರಮನೂದಿತಃ ಆತ್ಮಾತ್ಮೀಯಾಘರಾಶಿಘ್ನೋ ಮಾಂ ರಕ್ಷತು ವಿದುಕ್ಷು ಚ ಚತುರ್ನಾಂ ಚ ಪುಮರ್ಧಾನಾಂ ದಾತಾ ಪ್ರಾತಃ ಸದಾವತು ಸಂಗಮೇವತು ಮಾಂ ನಿತ್ಯಂ तत्त्ववित्सर्वसौख्यकृत् मध्याह्ने गम्य महिमा माम् रक्षतु महायशाः मृतपोतप्राणदाता सायाह्ने माम् सदावतु वेदिस्थपुरुषोज्जीवी निषीधे पातु माम् गुरुः वह्निस्थमालिकोर्धत्ता वह्नितापाप्सदावतु समग्रटीका व्याख्याता गुरुर्मे विषयेवतु कान्तारेवतु माम् नित्यम् भाष्यसङ्ग्रहकृद्गुरुः सुधापरिमलोद्धत्ता स्वच्छन्दस्तु सदावतु राजचोरविषव्याधि यादो वन्यमृगादिभिः अपस्मारापहर्तानः शास्त्रवित्सर्वदावतु गतौ सर्वत्र माम् पातु परिषदर्थकृद्गुरुः ऋग्व्याख्यानकृदाचार्यः स्थितौ रक्षतु माम् सदा मन्त्रालयनिवासी माम् जाग्रत्काले सदावतु न्यायमुक्तावलीकर्ता स्वप्ने रक्षतु माम् सदा माम् पातु चन्द्रिका व्याख्याकर्ता सुप्तौ हि तत्त्वकृत् सुतन्त्रदीपिकाकर्ता मुक्तौ रक्षतु माम् गुरुः गीतार्थसङ्ग्रहकर्ता सदा रक्षतु माम् गुरुः श्रीमध्वमतदुग्धाब्धिचन्द्रोऽवतु सदा नघः इति श्रीराघवेन्द्रस्य कवचम् पापनाशनम् सर्वव्याधिहरम् सद्यः पावनम् पुण्यवर्धनम् य इदम् पठते नित्यम् नियमेन समाहितः अदृष्टिपूर्णदृष्टिः स्यात् येडमूकोऽपि वाक्पतिः पूर्णायुः पूर्णसम्पत्ति भक्तिज्ञानादिवृद्धिकृत् पीत्वा वारिनरो येन कवचेनाभिमन्त्रितम् जहाति कुक्षिगान् रोगान् गुरुवर्यप्रसादतः प्रदक्षिणनमस्कारान् गुरो बृन्दावनस्य यः करोति परया भक्त्या तदेतत्कवचम् पठन् पङ्गुः कोणिश्च पौगण्डः पूर्णाङ्गो जायते ध्रुवम् शेषाश्च पुष्ठपूर्वाश्च नश्यन्त्यामयराशयः अष्टाक्षरेण मन्त्रेण स्तोत्रेण कवचेन च बृन्दावने सन्निहितम् अभिषिच्य यथाविधि यन्त्रे मन्त्राक्षराण्यष्टौ विलिख्यात्र प्रतिष्ठितम् षोडशैरुपचारैश्च सम्पूज्य त्रिजगद्गुरुम् अष्टोत्तरशताख्याभिः अर्चयेत्कुसुमादिभिः फलैश्च विविधैरेव गुरोरक्षाम् प्रकुर्वतः नामश्रवणमात्रेण गुरुवर्यप्रसादतः भूतप्रेतपिशाचाद्याः विद्रवन्ति दिशो दशा पठेदेतत्रिकम् नित्यम् गुरोर्वृन्दावनान्तिके दीपम् संयोज्य विद्यावान् सभासु विजयी भवेत् राजचोरमहाव्याघ्र सर्पनक्रादिपीडनात् कवचस्य प्रभावेन भयम् तस्य न जायते सोमसूर्योपरागादिकाले बृन्दावनान्तिके कवचादित्रिकम् पुण्यम् अप्पणाचार्यदर्शितम् जपेद्यः स धनम् पुत्रान् भार्याम् च सुमनोरमाम् ज्ञानम् भक्तिम् च वैराग्यम् भुक्तिमुक्तिम् च शाश्वतीम् सम्प्राप्य मोदते नित्यम् गुरुवर्यप्रसादतः
इति श्रीमदप्पणाचार्यविरचितम् श्रीराघवेन्द्रकवचम्।